चीनीमंडी.com पॉडकास्ट।
एफआरपीचं व्याज मिळावं। ऊस उत्पादकांच्या थकीत एफआरपी रकमेवर व्याज अद्याप कोणत्याही साखर कारखान्यानं जमा केलं नाही। आरआरसी कायद्यानं व्याज देणं बंधनकारक असतानाही मुजोर साखर सम्राटांकडून कायद्याचीही पायमल्ली होत आहे। अशा साखर कारखानदारांवर जप्तीची कारवाई करा, अन्यथा 26 जानेवारीपासून हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा जय शिवराय किसान संघटना आणि आंदोलन अंकुश या संघटनांनी दिला आहे। याबाबत तहसीलदार प्रदीप उबाळे यांना दिलेल्या निवेदनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदार यांनी एफआरपीच्या थकीत रकमेवर व्याज शेतकऱ्यांच्या देण्याला आरआरसी कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी केली नाही। यासंदर्भात राज्य साखर आयुक्त जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही व्याज रकमेबाबत अद्याप 1 रुपयाही जमा केला नाही। अशा साखर कारखान्यांवर जप्ती आणि त्यांची बँक खाती सील करावीत या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ऊस उत्पादकांना न्याय मिळत नाही। याबाबत हातकणंगले तहसीलदार यांनी आरआरसी कायद्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, जय शिवराय संघटनेचे शिवाजीराव माने यांच्यासह राकेश जगदाळे, धनाजी पाटील, सदाशिव कुलकर्णी, भैरवनाथ मगदूम, पुंडलिक बिरांजे उपस्थित होते।